यह एक उज्ज्वल धूप भरा सुबह था जब पाकिस्तान के हवाई क्षेत्र के बंद होने की खबर आई।
Es war ein heller, sonniger Morgen, als die Nachrichten über die Schließung des Luftraums von Pakistan eintrafen.
निर्णय अप्रत्याशित रूप से आया, जिससे कई यात्री स्ट्रैंडेड हो गए।
Die Entscheidung kam unerwartet und ließ viele Reisende gestrandet zurück.
उनमें एक युवा छात्र था जिसका नाम अली था, जो अपनी पढ़ाई के लिए लंदन जा रहा था।
Unter ihnen war ein junger Student namens Ali, der nach London flog, um zu studieren.
उड़ान में घंटे की देरी हुई और वो चिंतित और निराश महसूस कर रहा था।
Sein Flug hatte sich um Stunden verspätet und er fühlte sich ängstlich und frustriert.
इस बीच, जानिस, न्यूयॉर्क की एक व्यवसायी, बंद होने से भी प्रभावित हुई।
In der Zwischenzeit wurde Janice, eine Geschäftsfrau aus New York, ebenfalls von der Schließung betroffen.
उसे इस्लामाबाद में एक महत्वपूर्ण सम्मेलन में भाग लेना था।
Sie sollte an einer wichtigen Konferenz in Islamabad teilnehmen.
जैसे जैसे घंटे बीतते गए, यात्रियों में निराशा बढ़ती गई।
Als die Stunden vergangen waren, wuchsen die Frustrationen unter den Passagieren.
कई लोग अपनी छूटी हुई कनेक्शनों और उड़ानों के बारे में शिकायत करने लगे।
Viele begannen zu klagen über ihre verpassten Verbindungen und Flüge.
एयरलाइनों ने पुनः बुकिंग करना चाहने वाले यात्रियों की बाढ़ को संभालने के लिए स्क्रैम्बल्ड किया।
Die Fluggesellschaften bemühten sich, den Ansturm von Passagieren zu bewältigen, die ihre Flüge umbuchen wollten.
निराश आवाजों ने हवाई अड्डे को भर दिया जब लोग समाधान की तलाश कर रहे थे।
Frustrierte Stimmen füllten den Flughafen, während die Menschen nach Lösungen suchten.
कुछ घंटों के बाद, कुछ उड़ानों को आखिरकार पुनः निर्धारित किया गया, जिससे कुछ को राहत मिली।
Nach mehreren Stunden wurden einige Flüge endlich umgebucht, was wenigen Erleichterung brachte.
हालांकि, कई लोगों को रात भर आवास की तलाश करने के लिए मजबूर किया गया।
Jedoch wurden viele gezwungen, über Nacht eine Unterkunft zu suchen.
हवा यातायात के विलंब ने दुनिया भर के विभिन्न हवाई अड्डों में अराजकता पैदा कर दी।
Die Flugverkehrsverzögerungen verursachten Chaos an verschiedenen Flughäfen weltweit.
आखिरकार, यात्रा पर प्रभाव महत्वपूर्ण था, लेकिन सहनशक्ति चमकी।
Am Ende war der Einfluss auf das Reisen erheblich, aber die Resilienz strahlte durch.
Mark एक युवा पेशेवर था जो उसकी 20वीं में था।
Mark war ein junger Berufstätiger in seinen 20ern.
वो अपने करियर को बढ़ाना और नए लोगों से मिलना चाहता था।
Er wollte seine Karriere ausbauen und neue Leute treffen.
एक दिन, उसने एक नेटवर्किंग इवेंट के लिए निमंत्रण प्राप्त किया।
Eines Tages erhielt er eine Einladung zu einer Networking-Veranstaltung.
वो उत्साहित और थोड़ा नर्वस महसूस कर रहा था।
Er fühlte sich aufgeregt und ein bisschen nervös.
कार्यक्रम में, उसने कई नए लोगों से मिला।
Bei der Veranstaltung hat er viele neue Leute kennengelernt.
उसने एक मुस्कान के साथ खुद को पेश किया।
Er stellte sich mit einem Lächeln vor.
सबने पीछे मुस्कुराया और बातचीत का आनंद लिया।
Jeder lächelte zurück und genoss das Gespräch.
Mark ne apne vicharon ko spasht roop se vyakt karna sikha.
Mark lernte, seine Ideen klar auszudrücken.
Usne apne anubhav saajha karne ka aanand liya.
Er genoss es, seine Erfahrungen zu teilen.
Jitna wo baat karta tha, utna hi wo aatmavishwasi banta gaya.
Je mehr er sprach, desto selbstsicherer wurde er.
Antatah, usne dusaron ke saath sampark jankari ka aadan pradan kiya.
Schließlich hat er Kontaktdaten mit anderen ausgetauscht.
इवेंट के बाद, वो अपनी उपलब्धियों पर गर्व महसूस किया।
Nach dem Ereignis fühlte er sich stolz auf seine Leistungen.
Mark ne sikha ki network banana mahatvapurna hai.
Mark hat gelernt, dass es wichtig ist, ein Netzwerk aufzubauen.
वो भविष्य में और अधिक कार्यक्रमों की प्रतीक्षा कर रहा है।
Er freute sich auf weitere Veranstaltungen in der Zukunft.
Tom एक छोटे लड़के हैं।
Tom ist ein junger Junge.
वो अभिवादन सीखना चाहता है।
Er möchte Grüße lernen.
उसकी माँ उसकी मदद करती है।
Seine Mutter hilft ihm.
वो कहती है, नमस्ते, टॉम।
Sie sagt, hallo, Tom.
टॉम मुस्कुराता है और जवाब देता है, नमस्ते।
Tom lächelt und antwortet, hallo.
टॉम स्कूल जाता है।
Tom geht zur Schule.
स्कूल में, वो अपने दोस्त से मिलता है।
In der Schule trifft er seinen Freund.
वो कहता है, सुप्रभात।
Er sagt, guten Morgen.
टॉम का दोस्त मुस्कुराता है।
Toms Freund lächelt.
वे एक साथ सीखते हैं।
Sie lernen zusammen.
Tom, अलविदा, भी सीखता है।
Tom lernt, auf Wiedersehen, auch.
वो खुश है।
Er ist glücklich.
अब वो सभी को नमस्ते कर सकता है।
Jetzt kann jeden begrüßen.
Tropea इटली में एक छोटा शहर है।
Tropea ist eine kleine Stadt in Italien.
हर साल वे एक बड़ा त्योहार मनाते हैं।
Jedes Jahr feiern sie ein großes Festival.
सड़कों पर लोगों और रंगों की भरपूरता है।
Die Straßen sind voller Menschen und Farben.
दुकानें स्वादिष्ट स्ट्रीट फूड बेचती हैं।
Die Geschäfte verkaufen köstliches Straßenessen.
बहुत से लोग पिज्जा और पास्ता खाते हैं।
Viele Menschen essen Pizza und Pasta.
हर रंग में बैनर हैं।
Es gibt Banner in jeder Farbe.
बच्चे हंसते हैं और खेलते हैं चौक में।
Die Kinder lachen und spielen auf dem Platz.
हर कोई आतिशबाजी शो के लिए इंतजार करता है।
Jeder wartet auf die Feuerwerksshow.
शहर खुश और जीवित महसूस करता है।
Die Stadt fühlt sich glücklich und lebendig an.
लेखाकार 2 में फिल्म अपने नायक की जटिलताओं में गहराई से गोताखोर करती है।
In The Accountant 2 geht der Film tiefer in die Komplexitäten seines Protagonisten.
कथात्मक संरचना सावधानी से तैयार की गई है, जिससे दर्शकों को पूरे समय पकड़कर रखा जाता है।
Die narrative Struktur ist sorgfältig gestaltet und hält die Zuschauer durchgehend engagiert.
मोक्ष और नैतिकता के विषय दर्शकों के साथ जोरदार गूंजते हैं।
Die Themen der Erlösung und der Moral kommen beim Publikum stark an.
अतिरिक्त चरित्र विकास उनके संघर्षों और विजय में एक खिड़की प्रदान करता है।
Darüber hinaus ermöglicht die Charakterentwicklung einen Einblick in ihre Kämpfe und Triumphe.
आलोचकों ने फिल्म को इसकी आकर्षक कहानी और बेहतरीन प्रदर्शनों के लिए सराहा।
Kritiker haben den Film für seine packende Erzählung und herausragenden Aufführungen gelobt.
प्रत्येक अभिनेता अपनी भूमिकाओं में अद्वितीय गहराई लाता है, समग्र अनुभव को बढ़ाता है।
Jeder Schauspieler bringt eine einzigartige Tiefe in seine Rollen ein und verbessert das Gesamterlebnis.
इसके अतिरिक्त साउंडट्रैक फिल्म के भावनात्मक स्वर को अद्वितीयता से पूरा करता है।
Darüber hinaus ergänzt der Soundtrack meisterhaft die emotionalen Töne des Films.
गति, हालांकि कभी-कभी असमान होती है, तनाव में महत्वपूर्ण योगदान देती है।
Das Pacing, obwohl gelegentlich ungleichmäßig, trägt wesentlich zur Spannung bei.
अंततः, The Accountant 2 एक उल्लेखनीय अगली कड़ी के रूप में उभरता है, फ्रेंचाइज को और बढ़ाता है।
Letztendlich erscheint The Accountant 2 als eine bemerkenswerte Fortsetzung, die das Franchise weiterhebt.
आधुनिक कला के आगमन 19वीं सदी के अंत में एक महत्वपूर्ण बदलाव को चिन्हित किया।
Die Ankunft der modernen Kunst im späten 19. Jahrhundert markierte einen entscheidenden Wandel im künstlerischen Ausdruck.
इसने परंपराओं को चुनौती दी, कलाकारों के लिए नई संभावनाएं प्रकट की।
Es stellte Konventionen in Frage und enthüllte neue Möglichkeiten für Künstler.
Impressionist, उनके प्रकाश और रंग पर ध्यान केंद्रित करके, चित्रकला के परिदृश्य को बदल दिया।
Die Impressionisten, mit ihrem Fokus auf Licht und Farbe, verwandelten die Landschaft der Malerei.
Cubism थोड़ी देर बाद उभरा, वस्तुओं को ज्यामितीय आकारों में तोड़ते हुए।
Der Kubismus entstand kurz danach und zerlegte Objekte in geometrische Formen.
ये कट्टरपंथी दृष्टिकोण पुनर्परिभाषित करने की कोशिश कर रहा था कि दृष्टिकोण और स्थानिक संबंध।
Dieser radikale Ansatz wollte die Perspektive und räumliche Beziehungen neu definieren.
Surrealism, इसके सपने जैसे चित्रों के साथ, वास्तविकता की सीमाओं को और चुनौती दी।
Der Surrealismus, mit seiner traumhaften Bildsprache, stellte weiter die Grenzen der Realität in Frage.
Abduction की अभिव्यक्तियां उभरी, जो प्रतिनिधित्व की तुलना में भावना को उजागर करती हैं।
Ausdrücke der Abstraktion kamen auf und betonten Emotionen über die Darstellung.
ये आंदोलन, जबकि अलग हैं, ने नवाचार और विद्रोह का एक सामान्य धागा साझा किया।
Diese Bewegungen, obwohl distinkte, teilten einen gemeinsamen Faden von Innovation und Rebellion.
शैलियों का विलय विभिन्न समकालीन कलाकारों के कामों में स्पष्ट है।
Die Fusion der Stile ist in den Werken verschiedener zeitgenössischer Künstler evident.
इस प्रकार, कला का विकास समाज के बदलते मूल्यों और धारणाओं को प्रतिबिंबित करता है।
Somit spiegelt die Evolution der Kunst die sich wandelnden Werte und Wahrnehmungen der Gesellschaft wider.
निष्कर्ष में, आधुनिक कला आंदोलनों ने समकालीन रचनात्मक अभिव्यक्तियों को निस्संदेह आकार दिया है।
Abschließend haben moderne Kunstbewegungen unbestreitbar zeitgenössische kreative Ausdrücke geprägt.
Besuchen Sie unsere App unter synapsenlingo.de.